ज्ञानप्रबोधिनी राष्ट्रवाद अभ्यास मंडळ, धर्मनिरपेक्ष संस्कृती सापेक्ष शासनव्यवस्था या संकल्पनेवरील चिंतन. विश्वनाथ गुर्जर. मासिक सभा, दिनांक 28 डिसेंबर 1997. प्रस्तावना. सप्टेंबर 1997 मासिक सभेत प्राचार्य स. ह. देशपांडे यांनी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक आधारभूत तत्व या स्वरूपात धर्मनिरपेक्ष पण संस्कृती सापेक्ष शासनव्यवस्था ही संकल्पना मांडली. त्यावर प्राचार्य सुभाषराव देशपांडे यांनी 26 ऑक्टोबर 1997 बैठकीत त्यांचे विचार मांडले. त्यावर काही चर्चा झाली, तथापि वेळ कमी पडल्यामुळे काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा अपूर्ण झाली असे वाटल्यामुळे या विषयावर काही लेखन केले आहे. सिक्युलर आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांविषयी. इंग्रजीतील सिक्युलर या शब्दाचे भाषांतर अनेक वेळा धर्मनिरपेक्ष या शब्दाने केले जाते. हा अनुवाद वादग्रस्त आहे, कारण धर्म या शब्दाचे विविध अर्थ आहेत. वेबस्टरच्या शब्दकोशात सिक्युलर शब्दाचा अर्थ देताना पर्टेनिंग टू दिस प्रेझेंट वर्ल्ड ऑर टू थिंग्स नॉट स्पिरिच्युअल ऑर सिक्रेड, टेम्पोरल, वर्ल्डली, नॉट डिवोटेड टू सिक्रेड ऑर रिलिजियस यूज असे शब्द वापरले आहेत. युरोपमधील सिक्युलरिझमचा उदय आणि विकास यासंबंधीचा इतिहास पाहिला तर त्यात मुख्यतः पुढील विचारप्रवाह दिसतात. इहवादाला प्राधान्य, मरणोत्तर पारलौकिक सुखापेक्षा भौतिक, इंद्रियग्राह्य, बुद्धिग्राह्य या अशा जगातील ऐहिक उत्कर्षाला, विकासाला अधिक महत्त्व. धार्मिक, रिलिजियस या अर्थी. कर्मकांडापेक्षा मानवाच्या ऐहिक उत्कर्षाला साक्षात सहाय्यभूत ठरणाऱ्या कर्मांना अधिक महत्त्व. धार्मिक सत्तेपेक्षा लोकसंरक्षक क्षात्रसत्तेला अधिक महत्त्व. मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे असणाऱ्या आणि विज्ञानाने सिद्ध होऊ न शकणाऱ्या अशा आत्मा, ईश्वर इत्यादी कल्पनांपेक्षा मानवी बुद्धीतून निघालेल्या सामाजिक नीतितत्वांना आणि कायद्यांना अधिक महत्त्व. विशिष्ट धर्मग्रंथातील वचने, विशिष्ट प्रेषितांचे शब्द, एखाद्या व्यक्तीचे पारलौकिक सृष्टीविषयीचे कथन इत्यादींना अंतिम सत्य या स्वरूपात प्रामाण्य देण्यास नकार. त्यातून निर्माण होणाऱ्या आचारांना स्थलकाल निरपेक्ष आणि अपरिवर्तनीय मानण्यास नकार. युरोपमध्ये गेल्या 4-5 शतकांमध्ये प्रारंभी धार्मिक सत्ता विरुद्ध राजसत्ता आणि नंतर राजसत्ता विरुद्ध लोकसत्ता इत्यादी प्रकारच्या झगड्यांमधून सिक्युलरिझम या संकल्पनेचा उदय आणि विकास झाला आहे. त्यामुळे तेथे सिक्युलर हा शब्द रिलिजियस, स्पिरिच्युअल, ऑर्थोडॉक्स इत्यादी शब्दांच्या विरोधी अर्थाने वापरला गेला आहे. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की युरोपमध्ये सुमारे 1500 वर्षे प्रचलित असलेल्या ख्रिस्ती धर्माच्या काही मर्यादांमुळे युरोपमध्ये गेल्या 4-5 शतकांमध्ये हळूहळू धर्मविरोधी वातावरण निर्माण होत गेले. जीवनाच्या सर्व अंगोपांगांचा सखोल विचार न करता तेथे धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी आपल्या मर्यादेबाहेर अतिक्रमण करण्यास प्रारंभ केल्यामुळे तेथे धर्म आणि जीवनाची इतर अंगे यात संघर्ष निर्माण झाला आणि त्यामुळे तेथे धर्म ही वैयक्तिक बाब मानवी हा विचारप्रवाह रूढ झाला. भारताचा इतिहास युरोपपेक्षा वेगळा आहे. येथे धर्म ही संकल्पना समग्र जीवनाला व्यापणारी होती. धार्मिक जीवन आणि इतर जीवन असे द्वैत नव्हते. धर्माच्या माध्यमातूनच तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कला, साहित्य इत्यादी जीवनाच्या सर्व अंगोपांगांचा विकास झाला. धार्मिक सत्ता विरुद्ध राजसत्ता असा संघर्ष येथे कधी विकोपाला गेला नाही, कारण श्रीकृष्ण, जनक, बुद्ध, महावीर यांसारखे अनेक राजे येथे तत्त्वज्ञ, ऋषी, दार्शनिक, धर्मप्रवर्तक या स्वरूपात प्रभावी झाले. यामुळे भारतात रिलिजियस आणि सिक्युलर असे द्वैत कधी निर्माण झाले नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता सिक्युलर या शब्दाचा अनुवाद धर्मनिरपेक्ष असा न करता इहवादी किंवा पंथनिरपेक्ष यासारख्या शब्दांनी करणे अधिक योग्य होईल असे वाटते. प्राचार्य स. ह. देशपांडे यांच्या प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे. एक, जगाच्या इतिहासात धार्मिक मूलतत्ववाद रिलिजियस फंडामेंटलिझम माझ्या मते पंथीय अभिनिवेश यामुळे सर्वाधिक प्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार झाला. यापुढच्या काळात या प्रकारच्या विचारसरणीला बळ मिळू नये या दृष्टीने भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी सिक्युलरिझम या तत्वाला राज्यघटनेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. विविध पंथोपंथ असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्रात ते आवश्यक आहे. दोन, धर्म हे संस्कृतीचे एक अंग आहे. संस्कृतीची इतरही अनेक इहवादी भौतिक नैतिक अंगोपांगे असतात. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा आग्रह हा संस्कृतीच्या मूलाधारावरच आघात आहे असे समजण्याचे कारण नाही. तीन, सध्याच्या विकसित राष्ट्रांपैकी अनेक राष्ट्रांनी आपली सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वैशिष्ट्ये कायम ठेवून धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था यशस्वीपणे राबवली आहे. चार, धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्थेचा आग्रह हा समाजातून धर्माचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न नाही, तर धर्माचरण धार्मिक श्रद्धा यांना केवळ व्यक्तिगत जीवनात मर्यादित स्थान देण्याचा प्रयत्न आहे. धार्मिक प्रचाराच्या माध्यमातून जरी त्याचे सामाजिकीकरण झाले तरी शासनाने कोणत्याही एका धर्माला इतरांपेक्षा श्रेष्ठ न मानणे धर्माच्या आधारावर भेदभाव न करणे इत्यादी तत्वे पाळणे म्हणजे शासन धर्मनिरपेक्ष असणे. पाच, भारतासारख्या देशाला प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे तेथील लोकजीवनात सांस्कृतिक प्रतीके सण उत्सव यांना महत्त्वाचे स्थान असणार हे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. तथापि ही प्रतीके सण उत्सव यांच्याकडे धर्माच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहण्याचे प्रशिक्षण धार्मिक अल्पसंख्याकांना द्यावे लागेल. उदाहरणार्थ संस्कृत ही विशिष्ट धर्माची भाषा. दीपप्रज्वलन नारळ फोडणे ही विशिष्ट धर्मातील प्रतीके असे न पाहता त्यांच्याकडे सांस्कृतिक दृष्टीने पाहून त्यांचा स्वीकार करण्याचे प्रशिक्षण धार्मिक अल्पसंख्याकांना द्यायला हवे. प्राचार्य सुभाषराव देशपांडे यांच्या प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे. सुभाषरावांनी त्यांचा प्रतिसाद देताना विशेषतः भारतासारख्या देशात धर्म आणि संस्कृती यांची फारकत करू नये असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे. त्यांच्या मतानुसार याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. एक, भारताचा प्राण त्याच्या सनातन धर्मात आहे. येथील लोकांना सर्व गोष्टी धर्माच्या माध्यमातून शिकण्याची व अंगीकारण्याची सवय प्रदीर्घ कालापासून आहे. दोन, ज्या प्रकारच्या विचारसरणींनी अन्य राष्ट्रांची प्रगती झाल्यासारखे वाटते त्या विचारसरणींचेही केवळ अंधानुकरण करण्याचा प्रयत्न आपण करू नये, कारण ती प्रगती संस्कृतीच्या काही विशिष्ट अंगांपुरतीच मर्यादित आहे. तीन, विकसित राष्ट्रांमधील विचारवंतांनाही त्यांच्या वाटचालीतील मर्यादांची जाणीव होऊ लागली असून ते नव्या दिशांच्या शोधात भारताच्या प्राचीन संस्कृतीकडे आदराने पाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत आपण मात्र आपल्या संस्कृतीतील काही महत्त्वाच्या संकल्पनांकडे व प्रयोगांकडे अवमूल्यनाच्या अनादराच्या किंवा न्यूनगंडाच्या भावनेने पाहू नये. प्राचार्य सुभाषराव देशपांडे यांच्या विवेचनातून काही प्रश्नांवर पुरेसा प्रकाश पडत नाही असा एक आक्षेप चर्चेत घेतला गेला. उदाहरणार्थ, इस्लामी मूलतत्वाचा प्रतिकार कसा करावा, शासन व्यवस्थेचे स्वरूप कसे असावे या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट स्वरूपात सुभाषरावांच्या विवेचनातून मिळत नाहीत असे व्यक्त केले गेले. वेळेअभावी या मुद्द्यांवर पुरेशी चर्चा होऊ शकली नाही. व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा प्रश्नांवर उत्तरे शोधणे आवश्यक आहे यात संशय नाही. तथापि त्यावेळेच्या चर्चेत एक महत्त्वाच्या तात्विक प्रश्नाला ओझरता स्पर्श होऊन तो प्रश्न बाजूला पडला असे वाटते. तो प्रश्न म्हणजे, भारतीय संस्कृतीचा आत्मा कशात आहे? भारतीय संस्कृतीचा आत्मा. प्राचार्य स. ह. देशपांडे यांनी संस्कृतीचा आत्मा अशी भाषा वापरली नाही. तथापि सांस्कृतिक वैशिष्ट्ये संस्कृतीतील अभिमानास्पद गोष्टी अशी परिभाषा वापरून त्यांनी व्यास, वाल्मिकी, भास, कालिदास इत्यादी साहित्यिकांच्या श्रेष्ठ साहित्यकृती, अजिंठा वेरूळ इत्यादी ठिकाणचे भारतीय शिल्प, भारतीय शास्त्रीय संगीतातील रागरचना इत्यादी वैशिष्ट्यांचा उल्लेख केला. भारतीय संस्कृतीतील ही गौरवशाली वैशिष्ट्ये हिंदूंची किंवा बौद्धांची आहेत अशा धार्मिक दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाऊ नये. किंबहुना भारतातील मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धार्मिक अल्पसंख्याकांनाही ही सारी वैशिष्ट्ये आपली भारतीय सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांच्याविषयी अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य स. ह. देशपांडे यांनी केले आहे. आत्मा या शब्दाचा अर्थ सारभूत अंश, चिरंतन तत्व असा केला तर मगाचाच प्रश्न असा विचारता येईल की भारतीय संस्कृतीत असे काय आहे जे काळाच्या ओघात टिकेल, जे आपण जगाला भविष्यकाळात अभिमानाने देऊ शकू आणि जे जगालाही आपल्याकडून आदरपूर्वक घ्यावेसे वाटेल. या प्रश्नाचे उत्तर सुमारे 100 वर्षापूर्वीच्या एका घटनेत सापडू शकेल. ज्यावेळी भारत हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता, ज्या कारणांमुळे व्यावहारिक जगात एखादे राष्ट्र ताठमानेने उभे राहू शकते असे कोणतेच सबळ कारण भारतीयांपाशी नव्हते, त्यावेळी 1893 शिकागोच्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी जो विश्वविजय केला त्या घटनेत त्याचे उत्तर सापडू शकेल. स्वामी विवेकानंदांनी हे निस्संदिग्धपणे सांगितले की जगाला देण्यासारखे भारतीयांच्या जवळ जर काही असेल तर ते म्हणजे भारतीयांचा सनातन धर्म. या सनातन धर्मातच भारताचा प्राण आहे. सनातन धर्म नष्ट झाला तर भारताचे भारतपण नष्ट होईल. रामायण, महाभारत, शाकुंतल हे ग्रंथ, अजिंठा वेरूळची लेणी, भारतीय संगीतातील रागरचना इत्यादी गोष्टी भारतीयांचे अभिमानास्पद मानबिंदू होऊ शकण्याच्या योग्यतेच्या असल्या तरी भविष्यकालीन जगाच्या दृष्टीने त्यांचे मूल्य किती या प्रश्नाचा विचार आपण कोणताही सांस्कृतिक अभिनिवेश न ठेवता तटस्थ बुद्धीने करायला हवा. असा विचार केल्यास या सर्व श्रेष्ठ मानबिंदूंचे मूल्यसुद्धा अल्प प्रमाणात आहे असे वाटते. तथापि उपनिषद कालापासून आधुनिक काळात श्री अरविंदांपर्यंत सनातन धर्माच्या साधनेतून जी एक समग्र जीवनदृष्टी भारतात विकसित झाली आहे तिचे मूल्य भविष्यकालीन जगातही फार मोठे असेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. सनातन धर्म आणि समग्र जीवनदृष्टी. समग्र जीवनदृष्टी याचा अर्थ जीवनाचा समग्रपणे साकल्याने विचार करून जीवनातील विविध घटकांना योग्य ते मूल्य देणे. समग्र जीवनदृष्टीला जीवनातील कोणताच विषय त्याज्य वाटत नाही. समग्र जीवनदृष्टी ही जीवनातील शाश्वत चिरंतन सत्यावर अधिष्ठित असते. शाश्वत चिरंतन सत्याचे प्रकटीकरण जीवनात होण्यासाठी ज्या नियमांची आवश्यकता असते ते नियम म्हणजेच सनातन धर्म. त्यामुळे सनातन धर्म आणि समग्र जीवनदृष्टी हे दोन्ही एकच सत्याची रूपे आहेत. समग्र जीवनदृष्टीविषयी अधिक स्पष्टीकरण पुढे आले आहे. सनातन धर्म आणि अन्य धर्म. भारतात विकसित झालेल्या सनातन धर्माचीच वेगवेगळी रूपे या स्वरूपात अन्य सारे धर्म आहेत. तथापि अन्य सर्व धर्म हे एखादी प्रेषित व्यक्ती आणि एखादा धर्मग्रंथ यांचे प्रामाण्य मानणारे आहेत, तर सनातन धर्म हा कोणत्याही एका व्यक्तीचे अथवा ग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही. उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे हे ग्रंथ भारतात प्रस्थानत्रयी म्हणून मान्यता पावले आहेत, आणि तरीही हे ग्रंथ अंतिम प्रमाण अशी भूमिका भारतात कधीही मान्यता पावली नाही. धर्मातील आचाराचा, कर्मकांडाचा भाग हा भारतात नेहमीच परिवर्तनीय मानला गेल्यामुळे भारतात अनेक स्मृतिग्रंथ निर्माण झाले. त्या स्मृतींनी त्या त्या कालाला अनुरूप आचार सांगण्याचा प्रयत्न केला. जगात इतरत्र मात्र एकदा एका व्यक्तीला प्रेषित मानल्यावर त्या प्रेषिताच्या वचनांना आव्हान देणे हे पाखंडीपणाचे, धर्मद्रोहाचे लक्षण मानले गेले. इस्लामपंथीयांचा कट्टरपणा आणि पंथाभिनिवेश, तसेच ख्रिस्तीपंथीयांकडून होणारे हिंदू धर्मियांचे धर्मांतर यांचा सामना करण्यासाठी जे विविध मार्ग वापरावे लागतील त्यात अन्य अनेक उपायांबरोबर सनातन धर्माची ही वैशिष्ट्ये जनमानसात रुजवणे हा वैचारिक पातळीवरील एक महत्त्वाचा उपाय योजला पाहिजे. आर्थिक प्रलोभने, दहशतवाद यांचा सामना मात्र वेगळ्या उपायांनी करावा लागेल. त्या वेगळ्या उपायांमध्ये पुढील उपायांवर अधिक विचार करावा लागेल. एक, जन्माने हिंदू असणाऱ्या लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारणे. दोन, त्यांच्यातील आर्थिक विषमता कमी होणे. तीन, अन्य पंथीयांच्या दहशतवादापासून स्वसंरक्षण करण्यासाठी त्यांचे संघटन करणे. समग्र जीवनदृष्टी म्हणजे काय? पूर्वी सांगितल्याप्रमाणे समग्र जीवनदृष्टी म्हणजे जीवनाचा साकल्याने विचार करणे. सिक्युलॅरिझम ही समग्र जीवनदृष्टी नाही, कारण त्यात इहवादाचा स्वीकार आहे. तर ऐहिक सृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या सृष्टीचा अथवा सत्याचा एकतर विचारच नाही किंवा अस्वीकार आहे. सिक्युलॅरिझम आणि विज्ञाननिष्ठा यावर भर दिल्यामुळे गेल्या 4-5 शतकांमध्ये युरोपमध्ये एक अभूतपूर्व प्रबोधन होऊन त्या खंडाने गेल्या 2 शतकांमध्ये जगाचे नेतृत्व केले असे दिसते. युरोपच्या त्या यशाने प्रभावित होऊन जगातील इतरही अनेक देशांनी इहवाद, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समता इत्यादी तत्वांचा अंगीकार केला. भारताची राज्यघटना तयार करण्याच्या व्यक्तींवर देखील या तत्वांचा मोठा प्रभाव होता. विज्ञाननिष्ठा, आधिभौतिक विकासाला प्राधान्य, कायद्याचे राज्य, शासनात लोकांचा सहभाग इत्यादी तत्वे जुन्या मध्ययुगीन युरोपमध्ये प्रचलित असलेल्या तत्वांपेक्षा अगदी वेगळी तत्वे होती. आणि या नवीन तत्वांचा स्वीकार केल्यामुळे युरोपचे क्रांतिकारक परिवर्तन झाले यात काहीच संशय नाही. तथापि सिक्युलॅरिझमच्या मर्यादांचे भान न राहिल्यामुळे युरोपमध्ये जडवाद, अतिरेकी विज्ञाननिष्ठा, अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्यवाद, अतिरेकी साम्यवाद, भोगवाद इत्यादी दोषांचाही प्रादुर्भाव झाला. लोकशाहीवरील अतिरेकी निष्ठा ही सुद्धा समग्र जीवनदृष्टी होऊ शकत नाही. लोकशाही ही मुख्यतः व्यक्तिस्वातंत्र्यवाद या तत्वावर आधारित आहे. व्यक्तीच्या वैशिष्ट्यांची जोपासना होणे, व्यक्तीला एक व्यक्ती म्हणूनही काही किमान सन्मान मिळणे, एखाद्या वस्तूप्रमाणे व्यक्तीचा वापर न होणे, व्यक्तीला तिच्या विकासासाठी आवश्यक अशा संधी समानतेच्या पायावर उपलब्ध असणे इत्यादी अनेक दृष्टींनी व्यक्तिस्वातंत्र्यवाद आणि त्यावर आधारित लोकशाही शासन प्रणाली उपयुक्त आहे यात काहीच शंका नाही. तथापि व्यक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याचा जेव्हा दुरुपयोग होऊ लागतो, उपलब्ध स्वातंत्र्य हे जेव्हा इतरांच्या संधी वाममार्गाने हिरावून घेण्यासाठी वापरले जाते, लोकशाहीचा देखावा करून भ्रष्ट मार्गाने निवडणुका लढवणे आणि सत्ता संपादन करून व्यक्तिगत स्वार्थ साधणे असा खेळ सुरू होतो, तेव्हा ती लोकशाही ना व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करते ना सामाजिक समतेचे पोषण करते. अशावेळी खऱ्या लोकशाहीची पुनःप्रस्थापना करण्यासाठी काही काळ दंडसत्तेचा अवलंब करणे हेही उचित ठरू शकते. दंडसत्तेचा अवलंब न केला तरी समाजात असे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे की लोकशाही हे साधन आहे, साध्य नाही. सुजाण लोकशाही हे साध्य असू शकते. ते साधण्यासाठी चांगल्या एकाधिकारशाहीचा काही काळ अवलंब करणे हे पापकर्म नाही. लोकशाही आणि एकाधिकारशाही यांच्या गुणदोषांचा साकल्याने स्वीकार करणे असा विचार करण्यास लोकांना शिकवणे हे समग्र जीवनदृष्टीचा विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मानवी बुद्धीतून ज्या ज्या विचारप्रणाली निर्माण झाल्या आहेत त्या सर्व विचारप्रणाली अपूर्ण आहेत. जीवनाचे सत्य हे भौतिक, मानसिक आणि बौद्धिक सृष्टीत काही प्रमाणात व्यक्त झाले असले तरी त्यापलीकडे विश्वातील असेही सत्य आहे. या मूलभूत सिद्धांतावर समग्र जीवनदृष्टी अधिष्ठित आहे. हा मूलभूत सिद्धांत भारतात व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी या तिन्ही शब्दांनी अथवा जीव, जगत, जगदीश्वर या तीन शब्दांनी व्यक्त होतो. सिक्युलरिझम हा एकतर परमेष्टीचा विचारच करत नाही अथवा परमेष्टी संबंधीचा विचार व्यक्तीवर सोपवतो. जगातील सारे धर्म मात्र या परमेष्टी संबंधीच्या विचारातून निर्माण झालेले असल्यामुळे सिक्युलरिझम हा धार्मिक गोष्टींचा अस्वीकार करतो किंवा त्यांना व्यक्तीच्या खाजगी जीवनातच स्थान आहे असा आग्रह धरतो. परंतु हा आग्रह टिकू शकत नाही, कारण आपल्या व्यक्तिगत श्रद्धांचा प्रचार प्रसार करणे ही व्यक्तीची एक नैसर्गिक उर्मी असते. त्या उर्मीमुळेच धार्मिक श्रद्धा या सामूहिक संघटित धर्मसंस्थेचे रूप घेतात. मानवी जीवनातील साऱ्या विकृती या व्यक्तीच्या अथवा समूहाच्या अस्मितेच्या दुरुपयोगातून म्हणजेच अहंकारातून निर्माण झालेल्या आहेत. हा अहंकार हाच व्यष्टीचे समष्टीशी अथवा परमेष्टीशी मिलन होण्यातील मुख्य अडसर आहे. व्यक्तीच्या विकासात प्रारंभिक वाटचालीत व्यक्तीचे स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण असे वेगळेपण तयार होण्यासाठी काही प्रमाणात अहंकार हा उपयुक्त असला तरी पुढील वाटचाल मात्र अहंकाराचे विसर्जन झाल्याशिवाय होऊ शकत नाही. अहंकाराचे विसर्जन ही एक आंतरिक क्रांतीची प्रक्रिया असून जेवढ्या अधिक प्रमाणात अहंकार विसर्जन होते तेवढे परमेष्टीशी अधिक मिलन होते. मिलनाच्या या प्रक्रियेलाच मुक्ती किंवा मोक्ष अशी संज्ञा असून सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता अशी चतुर्विध मोक्षावस्था सांगितली आहे. व्यावहारिक सोयीसाठी सिक्युलर स्टेट या संकल्पनेचा स्वीकार केला तरी वैचारिक पातळीवर या आध्यात्मिक विचाराला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. ही प्रतिष्ठा हळूहळू मिळू लागली हे खरे. त्यामुळे यापुढील काळात आध्यात्मिक विचारप्रणाली स्वीकारणाऱ्यांना सिक्युलरिझमपेक्षाही अध्यात्माच्या विकृतीकरणाच्या प्रवृत्तींविरुद्ध लढा द्यावा लागेल. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी या तत्वत्रयीवर आधारित अशी चतुर्विध पुरुषार्थांची संकल्पना ही मार्क्सच्या अर्थप्रधान विचारप्रणालीच्या तुलनेत किंवा फ्रॉइडच्या कामप्रधान विचारप्रणालीपेक्षा अथवा कट्टर ख्रिस्ती, इस्लामी यांच्या अतिरेकी धर्मप्रधान विचारप्रणालीपेक्षा अधिक समग्र जीवनदृष्टी आहे. चतुर्विध पुरुषार्थांच्या संकल्पनेमुळे ऐहिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकासात संतुलन साधणे हे अधिक सुलभ होऊ शकते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश ही पंचकोशांची कल्पनासुद्धा व्यक्तीला केवळ शरीर, मन आणि बुद्धी अशी तीनच अंगे आहेत असे मानणाऱ्या सिक्युलर विचारसरणीपेक्षा अधिक समग्र आणि व्यापक विचारसरणी आहे. या प्रकारे विविध उदाहरणांमधून समग्र जीवनदृष्टीची संकल्पना अधिक स्पष्ट करता येईल. समग्र जीवनदृष्टीच्या पायावर राष्ट्र उभारणी. ज्याप्रमाणे युरोपमध्ये प्रबोधन काळात इहवाद, विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक समता या सिद्धांतांवर निष्ठा असणारे अनेक विचारवंत निर्माण झाल्यामुळे हळूहळू मध्ययुगीन युरोपचे रूपांतर आधुनिक युरोपमध्ये झाले, त्याचप्रमाणे समग्र जीवनदृष्टी या संकल्पनेवर निष्ठा असणारे आणि त्यानुसार स्वतःचे जीवन घडवणारे असे लोक जेवढ्या अधिक संख्येने आणि अधिक गुणवत्तेने तयार होतील तेवढा त्यांचा वैचारिक आणि नैतिक असा प्रभाव जनमानसावर पडून समग्र क्रांतीची प्रक्रिया जोर धरेल. प्राचीन भारताच्या द्रष्ट्या ऋषींचा आणि मननशील मुनींचा प्रभाव जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये होता. ते ऋषीमुनी केवळ त्या त्या क्षेत्रातील पंडित अथवा तज्ज्ञ होते असे नाही, तर त्यांना जीवनाच्या समग्रतेचे भान इतरांपेक्षा अधिक होते. स्वामी रामदासांनी दासबोधात महंताची जी लक्षणे सांगितली आहेत त्याप्रमाणे निस्वार्थी, लोकहितदक्ष, कार्यकुशल, दूरदर्शी, द्रष्ट्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाने सामाजिक जीवनाच्या विविध अंगोपांगांचा विकास होणे हे राष्ट्राच्या समग्र उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आजचे भारताचे अनेक प्रश्न हे स्वार्थी, कोत्या वृत्तीच्या भ्रष्ट आणि अदूरदर्शी व्यक्तींच्या हातात देशाच्या राजकारणाची सूत्रे गेल्यामुळे निर्माण झाले आहेत. लोकांमधील अज्ञान, भीती आणि छोट्या मोठ्या प्रलोभनांना बळी पडणारी दुर्बलता हे दोष दूर झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रतिष्ठापनासुद्धा होऊ शकणार नाही. आधुनिक भारतात स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या दार्शनिक तत्ववेत्त्यांनी विविध प्रकारे समग्र जीवनदृष्टीचे विविध पैलू प्रकाशित केले आहेत. त्याच आधारावर जयप्रकाश नारायण यांनी समग्र क्रांतीची कल्पना मांडली. पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्री गोळवलकर गुरुजी यांनीसुद्धा प्राधान्याने ह्याच विचारसरणीची मांडणी केली होती. राजकीय आणि अन्य प्रकारच्या काही हितसंबंधांमुळे विविध राजकीय पक्षांमधील आणि सामाजिक संघटनांमधील नेते, कार्यकर्ते एकत्र काम करू शकत नाहीत अशी सध्याची स्थिती असली तरी ती बदलून संयुक्त आघाडी संस्कृती निर्माण करणे अपरिहार्य ठरणार आहे. या नव्या संस्कृतीत कोणताही ISM हे अंतिम अपरिवर्तनीय सत्य असे न मानता वैयक्तिक आणि सामूहिक पूर्णत्वाच्या प्रकटीकरणासाठी प्रयोगशीलता, लवचिकता, निरहंकारिता इत्यादी गुणांचा परिपोष महत्त्वाचा ठरेल असे दिसते. त्यासाठी स्वतःमधील आणि इतरांमधील परमेश्वरी शक्तीचे प्रकटीकरण करणे हे एक महत्त्वाचे सामूहिक ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागेल. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेच्या विचारप्रणालीपेक्षा या प्रकारची समग्र जीवनदृष्टीची मांडणी ही भारताच्या संस्कृतीला अधिक जवळची आहे असे वाटते. त्यामुळे भारतात तरी पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेपेक्षा समग्र जीवनदृष्टीच्या संकल्पनेवरच राष्ट्राची बांधणी व उभारणी करणे अधिक योग्य होईल असे वाटते.